चीनी मंडी .com पॉडकास्ट।
फिच कडून जीडीपीच्या अनुमानात घट। पतमानांकन देणाऱ्या फिच संस्थेकडून भारताच्या जीडीपीच्या वृद्धी दराबाबतच्या अनुमानात घटच दर्शवली आहे। चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीचा वृद्धी दर 4.6% सीमित राहील असे फिचने म्हटले आहे। तसेच मध्यम मुदतीतील वाढीचा विचार केल्यास भारताची स्थिती आजही चांगली आहे असे फिचच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या कार्यकाळात करण्यात आलेल्या उपाययोजनांची फिचने नोंदणी घेतली आहे। विदेशी गुंतवणुकीतील वाढ, सरकारी बँकेचे विलिनीकरण, व्यवसाय सुलभता आदी निर्णयांचे त्वरित नव्हे तर दूरगामी परिणाम दिसून येतील असे निरीक्षण फिचने नोंदवले आहे। पुढील 2 वर्षांमध्ये भारताच्या जीडीपीच्या दरात वाढ होईल। 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये भारताच्या जीडीपीचा वृद्धी दर अनुक्रमे 5.6% व 6.5% पोहोचेल असा अंदाज फिचने व्यक्त केला आहे।